नमस्कार, मी सौप्रिया राजेश शिंदे आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती रायाचं पाचवं स्तोत्र. श्री गणेशाय नमहा. हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ती पुरातना वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना पंचभूता मूळमाया तूचिकर्ता सकळही स्थितीरूपे तूचि विष्णू संहारक पशुपती परात्पर स्वयं ज्योती नाम रूपा गुणातीता सांगता वर्णिता येना वेदशास्त्रा पडेठका शेषतोसीणलाभारी नेति नेति पराश्रुती धन्य अवतार कैसाहा भक्ता लागी परोपरी राम कार्य उतावेळा भक्त रक्षक सारथी वारी तो दुर्घटे मोठी संकटी धावतो त्वरे दयाळा हा पूर्णदाता नाम घेता चिपावतो धीर वीर कपी मोठा मागे न होय सर्वथा उड्डाण अद्भुत जाचे लंघिले समुद्रा जळे देऊनी लिखिता हाती नमस्कारी सीतावरा वाचितो सौमित्र अंगे राम सुखे सुखावला गर्जतो स्वानंद मेळी ब्रह्मानंदे सकळही अपार महिमा मोठा ब्रह्मादिकांसिना कळे अद्भुत पुच्छते कैसे भोवंडी नभपोकळी फाकडे तेजते भारी झाकिले सूर्यमंडळ देखता रूप पैजाचे उड्डाण अद्भुत शोभले ध्वजांग ऊर्ध्वतो बाहो वाम हस्त कटावरी कसिली हेम कासोटी घंटा किणकिणी भोवत्या मेखळे जडिली मुक्ते दिव्यरत्ने परोपरी माथा मुगुटतो कैसा कोटिचंद्रार्क लोपले कुंडले दिव्यती कानी मुक्तमाला विराजते केशरे रेखिले भाळी मुखसुहास्य चांगले मुद्रिका शोभती बोटी कंकणे करमंडित चरणींचे वाजती अंदू पदी तोडर गर्जती कैवारीनाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकु स्मरता पाविजे मुक्ती जन्म मृत्यु सिवारितो कापती दैत्य तेजासी बुभुक्कारते ताबळे पाडितो राक्षसू नेटे आपटी महिमंडळी सौमित्र प्राणदाताची कपिकुळात मंडणू दंडिली पाताळ शक्ती अही मही निर्दाळिले सोडिले रामचंद्राला कीर्ती ही भुवनत्रयी विख्यात ब्रीदते कैसे मोक्षदाता चिरंजीव कल्याण याचिया नामे भूतपिशाच कापती सर्पवृश्चिक पश्वादी विषसीत निवारिक आवडी स्मरता भावे काळकृतांत कापती संकटे बंधने बाधा दुःख दारिद्र्य नासती ब्रह्मग्रह पीडा व्याधी ब्रह्महत्यादि पातके पुरवितो सकळ ही आशा भक्त काम कल्पतरु त्रिकाळ पठता स्तोत्र इच्छिले पाविजे जनी परंतु पाविजे भक्ती संधे काही धरू नका रामदासी सहाकारी सांभाळितो परोपरी. जय जय रघुवीर समर्थ।